चीनीमंडी.com पॉडकास्ट.
पुढील वर्षी UAE लागू होणार साखर कर. आबुधाबी, दुबई, शारजाह, अजमान, उम अल क्वैन, रास अल खैमा, फुजैराह अशी 7 राज्ये मिळून बनलेल्या UAE पुढील वर्षापासून साखर कर लागू होणार आहे. जगभरातील अनेक देशांनी गेल्या काही वर्षांमध्ये साखरपेयांवर कर लावला आहे. आता UAE त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत साखर कर लागू करणार आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराचं प्रमुख केंद्र मानलं गेलेल्या UAEला अतिप्रगत राष्ट्रांच्या पंगतीत मानाचं स्थान आहे. इथल्या सरकारनं साखर आणि गोड पेयावर कराची घोषणा केली आहे. अहवालानुसार पुढच्या वर्षीच्या 1 जानेवारीपासून तरल, केंद्रित, पावडर, अर्क किंवा कुठल्याही साखरपेयावर 50% कर लागू होईल. साखरेवर कर लागू केल्यामुळं कदाचित या देशात साखरेच्या वापरावर परिणाम होऊ शकतो. ग्राहकांना साखरपेयासाठी अधिक खर्च करावा लागू शकतो. साखरेची विक्री कमी करणं आणि अधिकाधिक निरोगी आयुष्य बनण्यावर देशानं लक्ष केंद्रित केलं आहे. अलीकडेच थायलंडनं साखर कर पुन्हा दुसऱ्यांदा वाढवला होता, जो 1 ऑक्टोबरपासून प्रभावी होणार आहे. शिवाय 1 ऑक्टोबर 2021 साखर करांमध्ये तिसरी वृद्धी होणार आहे, असं अहवालात नमूद केलं आहे. साखरेवर असणारा कर केवळ UAE लागू झालेला नाही, तर युनायटेड किंगडम, थायलंड, फ्रान्स, आयर्लंड, सौदी अरब, पोर्तुगाल आणि काही अमेरिकेतील राज्यांनीही गेल्या काही वर्षांमध्ये तो लागू केला आहे.